चीनी मंडी .com पॉडकास्ट।
भारत कोका कोला मधील साखरेचं प्रमाण कमी करणार। कोका कोला भारत आणि दक्षिण पश्चिम एशिया अध्यक्ष टी कृष्णकुमार यांनी सांगितलं की गेल्या 8-10 महिन्यांमध्ये आम्ही थम्सअप आणि माझा सारख्या ब्रँडमधील साखरेचं प्रमाण योग्य तऱ्हेनं कमी केलं आहे। आम्ही आगामी 2 वर्षात साखरेच्या प्रमाणाला 6 ग्रॅमपेक्षाही खाली आणण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहोत। यावर पूर्वीच कामाला सुरुवात केली आहे। साधारणपणे कोका कोलाच्या 330 मिलीलिटर कॅनमध्ये 35 ग्रॅम अर्थात जवळपास 7 चमचे साखर असते। जागतिक स्तरावर कोका कोलासाठी भारत हा सर्वात मोठा 5व्या क्रमांकाचा बाजार बनेल अशी घोषणा मुंबईतील एका कार्यक्रमात टी कृष्णकुमार यांनी केली। कोका कोलाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जेम्स क्वीन यांनी सांगितलं की कोका कोला इंडिया 2019 1 बिलियन युनिट विक्रीचा माइलस्टोन झाल्यानंतर 5वा सर्वात मोठा बाजार बनला आहे।